नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. खंयच्याय कार्यालयांत काम करपी बायलांचेर अत्याचार जावचे न्हय ह्या खातीर गोंयांत सगळ्या कार्यालयांनी पॉश कायद्या खाला अंतर्गत समितीची स्थापणूक करप सक्तीचे करतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. येता त्या 1.5 ते 2 म्हयन्या भितर ही समिती नेमपाचे काम पुराय जातले. मडगांवच्या रविंद्र भवनांत लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदो 2013 ह्या विशयाचेर परिसंवाद घडोवन हाडिल्लो. गोंय राज्य बायलां आयोगान ही कार्यावळ आयोजीत केल्ली. ह्या कार्यावळीचें उक्तावण करतना मुखेलमंत्र्यांनी ही म्हायती दिल्या. ह्या वेळार राष्ट्रीय बायलां आयोगाच्यो अध्यक्षा विजयाताई रहाटकर, दक्षीण गोंय जिल्हो अधिकारी एग्ना क्लेटस, दक्षीण गोंय पुलीस अधीक्षक सुनीता सावंत, गोंय राज्य बायलां आयोगाच्यो अध्यक्षा रंजिता पै हाजीर आशिल्ल्यो. सरकारी अनुदान मेळपी शिक्षणीक संस्था तशेंच ह्या कार्यालयांत 10 कर्मचारी आसात त्या संस्थांक लेगीत पॉश कायद्या खाला अंतर्गत समिती घडोवन हाडप सक्तीचे करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बायलां खातीर 33% राजकीय आरक्षण दिवपाचें थारायलां. विधानसभेत बायलांक 33% सुवाती मेळप गरजेचे आसा. बायलांक सुरक्षा मेळची ह्या खातीर भारत सरकारान वेगवेगळे कायदे चालीक लायल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. बायलां संबंधी जे कायदे आसात ते फकत कागदाचेर उरचे न्हय, ते चालीक लावपा खातीर जागृताय करप म्हत्वाचें आसा अशें विजयताई रहाटकर हांणी उलयतना सांगलें. गोंय हे एक प्रगत राज्य, त्या खातीर ह्या राज्यांत ह्या कामांत 100% यश मेळूंक शक्य आसा अशें तांणी मुखार सांगलां. विकसीत भारत घडोवंक नव्यो नव्यो कल्पना वयर येवच्यो आनी भारतीय तरणाट्यांनी फुडाकार घेवचो म्हूण विकसीत भारत चॅलेंज क्विझ सर्त घडोवन हाडल्या. माय गोव पोर्टलाचेर ह्या सर्ती खातीर नोंदणी सुरू जाल्या अशें राज्य खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान कळीत केला. विकसीत भारत चॅलेंज क्विझ सर्तीत वांटेकार जावन तरणाट्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन थेट संवाद सादपाची संद मेळूं येता अशें ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. राज्यातल्या मालकी नाशिल्ल्या बेवारस मीन डंपांची पावणी फुडल्या 15 दिसां भितर सरकार करतले अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत अश्यो 30 मिनाच्यो डंप आशिल्ल्यो सुवाती मीन खात्यान सोदून काडल्यात. ह्या मिनाच्या पावणेंतल्यान सरकाराक 400 ते 500 कोटींचो महसूल मेळटलो अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. ते मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत मंत्रालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयताले. हे भायर मायनिंग डंप ई ऑक्शन पॉलिसीत लेगीत कांय बदल करपाचो निर्णय सरकारान मंत्रीमंडळाच्या बसकेंत घेतलो. खोर्ले मुळाव्या भलायकी केंद्राची 350 चौखण मीटर जमीन केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाक मॉडर्न रिसर्च हेल्थ युनिट उभारपाक दिल्या. तशेंच ईएसआय हॉस्पिटलांत 30 जणांक कंत्राटी पद्दतीचेर नोकर भरती करपाक मान्यताय दिल्या अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी पत्रकार परिशदेंत दिल्या. नोकरी दिवपाचो घोटाळो, सुवातींचो घोटाळो वा पैशांचो घोटाळो करपी मनशा आड खर कारवाय जातलीच हे बाबतीन कारवाय करतना पुलिसांचेर कसलेच चेपण येवचें ना, जाणें गुन्यांव केला ताका मात सुटका ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. ह्या घोटाळ्यांनी राजकीय मनीस घुस्पल्ल्याचे आजून तरी पुलिसांक चौकशे वेळार दिसूंक येवंक ना. ह्या सगळ्या घोटाळ्यांची कायदेशीर आनी पारदर्शक चौकशी जावन गुन्यांवकारांचेर खर कारवाय जातली अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें. नामनेचे कवी सर्गेस्त बाकीबाब गोरकर हांची 114वी जयंती निमतान आयज मडगांवच्या रविंद्र भवनांत खासा कार्यावळ आयोजीत केल्या. नामनेचे संगीतकार डॉ सलील कुलकर्णी हांची बाकीबाब आणि मी ही संगीत कार्यावळ त्या निमतान घडोवन हाडल्या. रविंद्र भवन आणि कवी बोरकर स्मारक फाउंडेशनाच्या आदारान आयोजित केली ही कार्यावळ सांजे 4:30 वरांसावन सुरू जातली अशी म्हायती रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी दिल्या. नामनेचे संगीतकार आणि डॉ सलील कुलकर्णी हे बाकीबाब बोरकरांची 18 ते 20 गीतां हे कार्यावळीत सादर करतले. फाटल्या 20 वर्सा डॉ कुलकर्णी हांणी बाकीबाब हांच्यो 40 कविता रचून सादर केल्यात. ह्या कार्यावळीत तातूंतल्यो 18 ते 20 कविता सादर करतले. ह्या खाशेल्या कार्यावळीक मडगांवचे आमदार दिगंबर कामत आनी बाकीबाब बोरकर हांची धूव मुक्ता आक्षीकर हाजीर आसतल्यो. पर्पल फेस्ट इव्हेंटा खातीर गोंयभर दिव्यांगां खातीर सुविधा उबारपाचें काम व्हडा प्रमाणांत जावपाक सुरू जालां. पॅरा ऑलिंपिक्साक लागून हे फावट पर्पल फेस्ट घडोवन हाडप शक्य जावंक ना, पूण फुडाराक पर्पल फेस्ट हो जातलोच अशें समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगलां. रोटरी क्लब ऑफ रिव्हिएरा पणजी हांणी गोंय दिव्यांग हक्क आयोगाच्या जोड पालवान गौरीश मराठे ह्या दिव्यांगाक चायेचो गाडो आशिल्ली रिक्षा भेट दिली. परवरी दिव्यांग आयोगाचे कचेरेंत जाल्ली हे कार्यावळींत मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हस्तुकी तांकां ही रिक्षा भेटयली. हे वेळार मंत्री सुभाष फळदेसाय उलयताले. आमी पर्पल फेस्ट मेरेनूच मर्यादित रावचे सोडून हे दिव्यांग क्षेत्रातूय पावलां मारतात. फकत खेळा मळार न्हय तर सामाजीक मळार आनी तांकां येणावळ साधन दिवपा खातीरच्या उपक्रमांक उर्बा दितात. दिव्यांगांनी फकत घरा बसून मजतीची वाट पळोवची न्हय, तांच्यांनी फुडें येवन आपली कुशळटाय आनी तांची क्षमता ते कशे तरेन वापरपाक शकतात हे दाखोवचे आनी आमी तांकां माची दितले, अशें फळदेसाय हांणी सांगले. गोंय एड्स नियंत्रण संस्थेन घेतिल्ल्या अखिल गोंय रेड रिबन क्विज सर्तीचे निकाल जाहीर जाल्यात. पणजेच्या इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरात जाल्ल्या ह्या सर्तीत कुजिरा बांबोळीच्या मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालयाक पयले इनाम फावो जाला, जाल्यार म्हापशेच्या ज्ञान प्रसारीक उच्च माध्यमिक विद्यालयाक दुसरे आनी चिंचणीच्या माउंट मेरी उच्च माध्यमिक विद्यालयाक तिसरे इनाम फावो जाला. 2 डिसेंबराक पणजे पोन्न्या भलायकी इमारतीत जावपी कार्यावळीत ही इनामां भेटयतले, अशें प्रकल्प संचालक डॉ ललिता उमरसकर हिणे कळीत केला. ह्या सर्तीतलो जैतिवंत पंगड 12 डिसेंबराक कोचिनात जावपी देश पावडावेल्या सर्तीत वांटेकार जातलो, अशें तिणें सांगलां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.